नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी वितरित. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात भूमिगत बोगद्याच्या खोदकामाला प्रारंभ. सुप्रसिद्ध पंडवाणी गायिका ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. जालन्यात संतश्रेष्ठ श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात. आणि राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. विकसित भारत रोजगार आणि आजीविका ग्रामीण मिशन VBGRAMJI अधिनियमन 2025 यशस्वीपणे लागू झाल्याबद्दल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मोहिमेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांच्या सहाय्याला मंजुरी देऊन निधी वितरित केला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं यशस्वीपणे VBGRAMJI योजनेत रुपांतर झाल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मनरेगा को पूरे देश में लागू करने में 3 साल लगे थे, लेकिन मुझे आप सब पर गर्व है, 1 साल 2 साल नहीं, पहले दिन ही विकसित भारत जी राम जी योजना एक साथ पूरे देश में लागू हो गई. 100 दिन नहीं, अब 125 दिन रोजगार, 5 साल में 7.5 लाख करोड़ से ज्यादा की राशि 2,86,000 पंचायतों में ठीक से लग गई, तो गांव संपूर्ण विकसित हो जाएंगे, समृद्ध और विकसित गांव का निर्माण हो जाएगा.
केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारनेही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन चौहान यांनी केलं. VBGRAMJI कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथं फिट इंडिया संडेज ऑन सायकल हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत दिल्लीत 9,000 अधिक नागरिकांनी सामुदायिक धावणे आणि सायकल फेरीत सहभाग घेतला. मांडविया यांनी यावेळी बोलताना 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला. कोणत्याही देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख मिळवण्यासाठी त्या देशातल्या नागरिकांचं आरोग्य उत्तम असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. SNDT महिला विद्यापीठाच्या 111 स्थापना दिनानिमित्त आज पुण्यात आयोजित कार्यक्रमात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण तसंच इनोव्हेशन महाकुंभाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांच्या हस्ते झालं. भारतरत्न महर्षी कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेलं कार्य हे सामाजिक परिवर्तनाचं नव्हे तर राष्ट्रनिर्मितीचं कार्य होतं. स्त्री शिक्षणाच्या या महान परंपरेला पुढे नेत SNDT महिला विद्यापीठानं शिक्षण संशोधन नवोपक्रम आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात देशासाठी आदर्श कार्य केल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. इनोव्हेशन महाकुंभ 2.0 हे संशोधनाचं उद्योगांमध्ये कल्पनांचं उपयुक्त उपायांमध्ये आणि तरुणांच्या संकल्पनांचं स्टार्टअपमध्ये रुपांतर घडवणारं प्रभावी व्यासपीठ असल्याचं सांगत विकसित भारत 2047 साकार करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकास अपरिहार्य असल्याचं राज्यपालांनी यावेळी नमूद केलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आज महत्वाचा टप्पा गाठण्यात आला. विक्रोळीमध्ये भारतातल्या सर्वात मोठ्या रेल्वे टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं भूमिगत बोगद्याच्या खोदकामाला प्रारंभ झाला. 13.6 मीटर व्यास आणि सुमारे 3,100 टन वजनाचं हे अत्याधुनिक मिक्स शिल्ड टनेल बोरिंग मशीन विक्रोळी ते BKC दरम्यान सुमारे 6 किलोमीटर लांबीचा बोगदा खोदणार आहे. हा बोगदा दाट लोकवस्ती रस्ते मिठी नदी आणि अन्य महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या खालून जाणार आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे बोगदा खोदणं आणि काँक्रीट रिंग बसवणं ही दोन्ही कामं एकाच वेळी होणार असून त्यामुळे सुरक्षितता आणि कामाचा वेग वाढणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील 21 किलोमीटरच्या भूमिगत बोगद्याच्या उभारणीत हा टप्पा महत्वाचा मानला जात आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्तीसगडच्या सुप्रसिद्ध पंडवाणी गायिका आणि ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज रायपूर इथं निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. दमदार आवाज, प्रभावी व्यक्तिमत्व आणि वैशिष्ट्यपूर्ण कथाकथन शैलीच्या बळावर तीजनबाईंनी पंडवाणी या पारंपरिक लोककलेला देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. त्यांनी आपल्या अद्वितीय सादरीकरणातून महाभारताच्या कथा रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या. भारतीय लोककलेतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित नागरी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीजनबाई यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनाने आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संत श्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचा प्रथमच आयोजित रिंगण सोहळा आज जालना इथं उत्साहात पार पडला. वारकरी परंपरेनुसार रिंगणातली माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस विभागानं आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. 13 संचालकांसाठी काल मतदान झालं होतं. बँकेच्या 21 संचालकांपैकी 8 सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 21 सदस्यांपैकी 2 मंत्री, 1 खासदार, 5 आमदार या संचालक मंडळांवर निवडून आले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांच्या रुंदीकरणाला गती देण्यासाठी महानगरपालिका यंदाच्या पावसाळ्यात TDRF प्रक्रिया राबवणार आहे. याअंतर्गत नगर भूमापन कार्यालयाकडे रीतसर शुल्क भरणा केलेल्या चंपा चौक ते जालना रोड या रस्त्यासाठी पावसाळ्यातच जॉईंट टोटल स्टेशन सर्व्हे केला जाईल. हा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर तातडीने पुढील भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया हाती घेतली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली. बीड जिल्ह्यात येत्या 31 जुलैपर्यंत स्टॉप डायरिया अभियान राबवण्यात येत आहे. याअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केलं आहे. अयोध्येत श्रीराम मंदिरात देणगी झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज राज्यभरात श्रीराम रक्षा घंटानाद आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं सुपारी हनुमान मंदिरासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईहून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. नांदेड मुंबई, नांदेड टनकपूर या 2 रेल्वेगाड्या उद्यापासून सुरू होत आहेत. दोन्ही गाड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाने ही माहिती दिली आहे. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला असून अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. नवी मुंबई परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिपावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत असून खेडमधल्या जगबुडी नदीचं पाणी शहरात शिरण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात सारसई इथं आज कर्जत पेण मार्गावरील एसटी बस पाताळगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकली होती. बसमधल्या 8 प्रवाशांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. पालघर, रायगड, गडचिरोली, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्येही आज पाऊस सुरू आहे. दरम्यान राज्यात पुढचे 2 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात भूमिगत बोगद्याच्या खोदकामाला प्रारंभ. सुप्रसिद्ध पंडवाणी गायिका, ज्येष्ठ लोककलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन आणि राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.